पौलाचे तिमथ्याला पहिले पत्र, पहिले तिमथ्याला पत्र अध्याय एक। आपला तारणारा देव आणि आपली आशा ख्रिस्त येशू यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून। विश्वासातील माझा खरा पुत्र तिमथी याला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याचकडून तुला कृपा, दया आणि शांती लाभो। मी मासेदोनियाला जात असता तुला कळकळीने विनंती केल्याप्रमाणे तू इफिस येथे राहावेस असे माझे म्हणणे आहे, यासाठी की काही ठराविक लोकांना खोटे शिक्षण देऊ नका अशी तुला त्यांना आज्ञा करता यावी, किंवा कथा कहाण्यांच्या आहारी जाऊ नका आणि न संपणाऱ्या वंशावळा याकडे लक्ष देऊ नका असे तू त्यांना सांगावेस, कारण त्यामुळे भांडण वाढते आणि विश्वासाने देवाची योजना जी पूर्ण होते ती या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही। आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतकरणातून, चांगल्या सत्सत्वेक बुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते। काहींनी पतनामुळे या गोष्टीकडून आपले लक्ष दुसरीकडे लावले आहे व ते व्यर्थ बडबडीकडे वळले आहेत। त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत। आता आम्हाला हे माहीत आहे की नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे जर कोणी त्याचा चांगला वापर करतो। म्हणजे हे जाणून घेऊन की नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही, तर नियमशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी, तिरस्करणीय लोकांसाठी, पाप्यांसाठी, भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी, वडिलांना ठार मारणाऱ्या, आईला ठार मारणाऱ्यासाठी, खुनी लोकांसाठी, जारकर्मी, समलिंग संभोगी, इतर मनुष्यांना फसविणारे, खोटारडे, खोटी शपथ घेणारे यांच्यासाठी आहे। इतर जे दुसरे सगळे करतात ते चांगल्या शिक्षणाविरुद्ध आहेत। गौरवी स्वार्था जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपविली आहे तिला हे अनुसरून आहे। जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो, कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले। जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली। तोपर्यंत मी विश्वासणारा नव्हतो, म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो, परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली। एक विश्वसनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे। येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला, मी त्या पाप्यातील पहिला आहे, परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली, यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून पुढील काळात जे त्याचवर विश्वास ठेवतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळावे। आता अनंत काळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला महिमा आणि गौरव अनंत काळासाठी असो, आमेन। तिमथ्या माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवीत आहे, यासाठी की सुयुद्ध करण्यात तिचा उपयोग करता यावा। तुम्हाला विश्वास आणि चांगला विवेक असावा। कित्येकांनी चांगला विवेक नाकारून विश्वास तारवाप्रमाणे उद्ध्वस्त केला आहे। त्यात हुमनाय आणि अलेक्सांद्र आहेत, त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की देवाविरुद्ध न बोलण्याविषयी त्यांनी शिकावे। पहिले तिमथ्याला पत्र अध्याय दोन। सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे। प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे। हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे। ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते, कारण फक्त एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे ख्रिस्त येशू जो स्वतः मनुष्य होता। सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वतःला दिले। अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्षी दिली। आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित, मी खरे सांगतो खोटे सांगत नाही, असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले। म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे। ते प्रार्थना करीत असताना त्यांनी आपले हात उंचवावेत, जे देवाला पवित्र असे आहेत, व असे न रागवता व न भांडण करता करावे। त्याचप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतःला साध्या सुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने शोभित करावे। त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करू नयेत, तसेच सोने किंवा मोती किंवा महाग कपडे वापरू नयेत। उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे। स्त्रीने शांतपणे पूर्ण अधीनतेने शिकावे। मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही, त्याऐवजी तिने शांत राहावे। मी असे म्हणतो कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला, त्यानंतर हवा। आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली आणि ती पापात पडली। परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल। पहिले तिमथ्याला पत्र अध्याय 3। हे सत्य वचन आहे, जर कोणी मंडळी अध्यक्ष, सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो। आता अध्यक्षाने, सर्वांगीण काळजीवाहकाने त्याचे जीवन लोकांनी टीका करू नये, अशा रीतीने जगावे। त्याला एकच पत्नी असावी, तो मद्य पिणारा नसावा, तो हिंसक वृत्तीचा नसावा, तर तो सभ्य, आत्मसंयमी, आदरणीय व आदरातिथ्य करणारा असावा। तो शिकविण्यात प्रवीण असावा, तो पैशावर प्रेम करणारा नसावा, त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत। जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल? तो ह्या कार्यात नवशिक्का नसावा, म्हणजे तो गर्वाने फुगून जाणार नाही व सैतानाला जशी शिक्षा झाली तशी शिक्षा होऊन त्याचा अंत होणार नाही। आणखी म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये त्याचे चांगले नाव असावे, यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये। त्याचप्रमाणे विशेष मदतनीस आदरणीय असावेत, ते दुटप्पी नसावेत, ते विश्वसनीय असावेत, ते अति मद्यपान करणारे व दुतोंडे नसावेत आणि अनितीने पैसे मिळून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी। देवाने जे आम्हाला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सकल सत्य त्यांनी स्वच्छ विवेकाने धरून ठेवावे। वडिलांप्रमाणे यांची सुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग जर त्यांच्या विरुद्ध असे आढळले नाही तर त्यांनी मदतनीसाचे काम करावे। त्याचप्रमाणे विशेष मदतनीस स्त्रियांनी आदरणीय असावे, त्या चुगलखोर नसाव्यात तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात। जे खास मदतनीस आहेत त्यांना फक्त एकच पत्नी असावी आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी, कारण मदतनीस म्हणून जे चांगली सेवा करतात ते त्यांच्यासाठी आदरणीय स्थान मिळवितात आणि ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्या विश्वासात महान आत्मविश्वास मिळवितात। मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहित आहे, यासाठी की जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात, म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे। ती मंडळी सत्याचा खांब व पायाशी आहे आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे। तो मानवी शिरात दिसला, आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवदूतांनी त्याला पाहिले होते, राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला, जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला। पहिले तिमथ्याला पत्र अध्याय 4। आत्मा स्पष्ट म्हणतो की नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्याकडे लक्ष देतील. ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्न पदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत. कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणती गोष्ट नाकारू नये. कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते. तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधू भगिनींना शिकविल्या तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. परंतु देवहीन गोष्टी ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव. कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्व आहे. कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. हे सत्यवचन आहे जे सर्वता स्वीकारावयास योग्य आहे. म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो कारण आम्ही जो सर्व लोकांचा व विशेष करून जे विश्वास ठेवतात अशा विश्वासणाऱ्यांचा विशेष करून तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे. आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव. तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो. मी येईपर्यंत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वतःला वाहून घे. जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे त्याविषयी निष्काळजी राहू नको. या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण घडून जा, यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी. आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे, त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात त्यांचे तारण करशील. पहिले तिमथ्याला पत्र अध्याय 5. वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर. तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागू. ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे. पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आई वडिलांची किंवा आजी आजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे. जी स्त्री खरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही, तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते. पण जी विधवा चैनीत राहते ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे. म्हणून लोकांना याविषयी निकसून सांग, यासाठी की कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही. पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे. एखादी विधवा जी कमीत कमी 60 वर्षाची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्न झाले नाही अशा स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी. चांगले काम करण्याबद्दल तिचा नाव लौकिक असेल व तिने मुलाबाळांना वाढवलं असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संतांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा. पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते आणि त्या दोषी धरल्या जातील. कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते. आणखी त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वतःला गुरफटून घेतात. व इतरांविषयी खोटे नाटे बोलतात, ज्या गोष्टी बोलू नयेत त्या गोष्टी बोलतात। यासाठी माझी अशी इच्छा आहे की तरुण स्त्रियांनी विधवांनी लग्ने करावीत, मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे, आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये। मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैताना मागे जाण्यासाठी वळाल्या देखील आहेत। जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये, यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करू शकतील। जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे। विशेषतः जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना, कारण पवित्र शास्त्र म्हणते,
धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे।
दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करू नकोस। जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर, यासाठी की इतरांनाही भय वाटावे। देव येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निकसून आज्ञा करतो की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको। देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्यासाठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर। इतरांच्या पापात वाटेकरी होऊ नको, नेहमी स्वतःला शुद्ध राख। नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षरसाचा वापर कर। काही लोकांची पापे स्पष्ट आहेत व ती त्यांच्या अगोदर न्यायालयात जातात, पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात। त्याचप्रमाणे चांगली कामेही स्पष्ट आहेत, ती सुद्धा कायमची लपविता येत नाहीत। पहिले तिमथ्याला पत्र अध्याय 6। जे सर्व गुलाम म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली काम करीत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पूर्ण आदर देण्यायोग्य समजावे, यासाठी की देवाच्या नावाची आणि आमच्या शिक्षणावर अशी तशी टीका होणार नाही। व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये, कारण वस्तुस्थिती अशी आहे की ते मालक त्यांचे बंधू आहेत। उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी, कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत। या गोष्टी लोकांना शिकवू व बोध करून तसे करायला सांग। जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी निकोप वचने आणि देवाच्या सेवेचे खरे शिक्षण मान्य करीत नाही तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही। त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे। या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्टतर्क आणि ज्यांची मने डागाळलेली आणि सत्यापासून हिरावलेली आहेत अशा माणसांची सततची भांडणे होतात। त्यांना असे वाटते की देवाची सेवा करणे हे श्रीमंत होण्याचे माध्यम आहे। वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे, कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की आपण सुद्धा या जगातून काही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही। जर आपणास अन्न, वस्त्र, आसरा असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे। पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अतिमूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात, कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे। काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे। पण देवाच्या माणसा, तू या गोष्टींपासून दूर राहा। न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर। विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा। ज्यासाठी तुला बोलाविले होते त्या अनंत काळच्या जीवनाला दृढ धर। तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंत पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यंत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जो धन्य एकच सार्वभौम राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू या धन्यवादिताच्या निर्णयानुसार योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो, ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे व स्वतःजवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील, जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल. त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल. तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित ज्ञान म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्पर विरोधी विश्वासापासून दूर जा. ज्यांनी हा दावा केला ते या विद्येमुळे विश्वासाच्या खुणेपासून ढळले आहेत. देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.